अध्याय 4 तर देवा हुंबूर एन जो मालक इसू ख्रिस्त जो जीवता एन मोल्हा पासून न्याय कोरा येणार होय त्या हुंबूर आय हुकुम देईना खुका वचनाक हरे वेळे एन माठे वेळे तयार रो बादे जाते हावने को एन शिक्षने कोय दोष देखाड दोम काड एन उहू चोडव कहा का त्या खोरा शिक्षण वोणानारा नाय पेन त्याहाल जी वोनाया जोजे ती स्वतः मोरजे को वोनाया हाटे हिकाळणार हाल होत्ता डी गांडी गा जाहाल गोळ करी त्या खोरे पोना पाने कान फिरवी एन काये गोठे से वोळी ओहडी वेळी तू ते बादे गोठे बदल सावध रो दुखे हाव देवा हरे बातमी आखना काम को तूल होपली सेवा पुरी को कहा का आमी मा ओरपनो हे एन मा मोरना काळ पाहि एनलो हे जी हरी लोडाय ती माये कोली हे दावन्ना माये पारवाढ्या देवावरे बोर सोमाय टिकाळी राख्यो आम्ही जी रोहा ती इस का मा हटी सोतीपना मुगुट थोला है तो मालक त्या पासा येना दिही जो सोती न्यायाधीश तो मान दी एन तो फोकत मानूज नाही पेन त्या पासा येना मोठे अशी कोई वाट देखता हा त्या बाधाल दी तुल जोला महार येताई तो वे महार मा असे निंगी ये कहा का देमा सियाल आम्या दुनिया सुख गोम्या त्या हटी तो मान सोडीन थेसलोनिका मा गोयो क्रेसकेस गलतियाल एन तिल दाल तिया मा गोयो लूक फोकत मापा है मारकाल तो आरे ले ये कहा का तो सेवे हटी मान उपयोगी है तुखी काल माए इपिसमाय दवाला है जो मा जो गोत्रोसामाय कारपा पर रोय गई हो तो तू यह तोवे ले ये जे एन चोपड़ियो खूब कोइन चामड़ा पात्रे ते भी ले ये जे अलेक्सांद्र कासारे ये मा खूब खराब कोइहा त्या कामा पुरमाने मालक त्या शिक्षा कोरी त्या बदल तू भी सांभाळ कहा का त्या मे वोनानाल खूब विरोध कोई हो मा पोले जाबानी वेळे मा बाजूर कादा बी नाता बाधाय मान सोडला आता त्या बदल त्या हिशोब लेवामा नाही तेरी मालक मापाय उभरुयो मापाने हारी बातमी आखाय एन बादे दुनिये उनायवा या हटी ते मान गोती देनी एन गोर्या वगा डाचा माने सोडव्या मालक मान बादे खराबे पाने सोडवी एन मान त्या होरगा राजामाला हटी तारी त्या जोलम जोग मोठेपणा होय आमेन प्रिस्का अक्विला एने अने सिपेरा यहा गोर्या महा सोलामाक एरास्त कोरिंथमा रोयो त्रफिम दुखी पोड़े त्याल मेलेतामा थोवी एनो तू ओ एतोला कोइन हियाळा अगलाये युबोल एन पुदेस लीन एन क्लोदिया एन बादा बहा तू सोलामाकता मालेक तो आत्मा आरे रोय तुमे आरे देवा दोया रोई।